आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस. जनजीवन विस्कळीत. राज्याच्या सर्वच भागात आजही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. संपूर्ण प्रशासनाला सतर्कतेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. येत्या वर्षभरात देशातून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. आणि बीड जिल्ह्यातील माजी आमदार आरटी देशमुख यांचं अपघाती निधन. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह ठाणे रायगड आणि सोलापूर जिल्ह्याला काल पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. राज्याच्या सर्वच भागात काल पावसानं जोरदार हजेरी लावली. पुणे सातारा सोलापूर रायगड मुंबई आणि उपनगरांमध्ये अतिवृष्टी झाली असून येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. नैऋत्य मोसमी पावसानं 107 वर्षांचा विक्रम मोडत राज्यात वेळेआधीच प्रवेश केला आहे. मुंबई आणि उपनगरात काल झालेल्या मुसळधार पावसानं शहरातलं जनजीवन विस्कळीत झालं. सखल भागात रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं उपनगरी रेल्वे सेवेवरही परिणाम झाला होता. विमानांची उड्डाणही काल उशिरानं सुरू होती. शहरातल्या 96 धोकादायक इमारतींमधल्या 3000 जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. रायगडमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे महाड ते रायगड किल्ला रस्ता बंद करण्यात आला आहे. रत्नागिरीच्या खेड तालुक्यात जगबुडी नदीची पाणी पातळी वाढली असून खेड ते दापोली रस्ता फुरुसजवळ बंद आहे. वाहतूक पालगड मार्गे वळवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 59 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात लाखो रुपयांचं मोठं नुकसान झालं आहे. पुणे जिल्ह्यात दौंड बारामती आणि इंदापुरात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. बारामतीत पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचवण्यात आलं असून 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. इंदापूरमध्येही पुरात अडकलेल्या 2 जणांना वाचवण्यात आलं आहे. दौंड आणि खेड तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. पुणे शहरातही काल पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले होते. अनेक ठिकाणी झाडं कोसळून पडली. कर्वेनगर भागातल्या अलंकार पोलीस चौकीजवळ झाड पडल्यानं एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. नीरा आणि भीमा खोऱ्यात जोरदार पावसामुळे भीमा नदीला पूर आला आहे. माळशिरस तालुक्यातल्या कुरबावी गावातल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 6 नागरिकांना एनडीआरएफच्या पथकानं सुरक्षित बाहेर काढलं. पंढरपूर तालुक्यातल्या गुरसाळे इथल्या महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी गेलेल्या 1 साधू आणि 2 नागरिकांनाही पुरातून बाहेर काढण्यात आलं आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यात फलटणमध्येही जोरदार पावसाची नोंद झाली. दुधेबावी गावाजवळ अडकलेल्या 30 नागरिकांना एनडीआरएफच्या पथकानं वाचवलं आहे. सांगली जिल्ह्यात पावसामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून बहे दिग्रस सांगली आणि म्हैसाळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यात वीज पडून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी नाले भरून वाहत आहेत. परभणी जिल्ह्यात पावसामुळे शेतपिकांचं आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान राज्यातल्या पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आढावा घेतला. संपूर्ण प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. नुकसानग्रस्त भागात तत्काळ पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामती तसंच निंबोडी शेटफळगडे बदनवाडी आणि भिगवण इथल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. जिल्हा यंत्रणांनी सतर्क राहून नागरिकांची सुरक्षितता बचाव आणि मदत कार्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत. मुंबई आणि परिसरात पावसामुळे बाधित झालेल्यांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या पाऊसबाधित क्षेत्राची पाहणी केल्यानंतर ते काल वार्ताहरांशी बोलत होते. मुंबईत सध्या नालेसफाई सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल. सर्व विभागांशी समन्वय साधला जात असल्याचं ते म्हणाले. मुंबईत काही ठिकाणी दरड कोसळण्यासंदर्भात आपण सुरक्षा जाळा बांधण्याचे आदेश आयुक्तांना दिल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षालाही भेट दिली. नागरिकांची सुरक्षा सर्वात महत्वाची असून त्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 प्रथमच भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली त्याला काल 11 पूर्ण झाली. त्यानिमित्त गुजरातमध्ये दाहोद इथं काल एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुमारे 24,000 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण मोदी यांच्या हस्ते झालं. देशाच्या विकासासाठी आवश्यक सर्व गोष्टी देशातच तयार व्हाव्यात ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 महाराष्ट्र दौऱ्यावर असून काल त्यांच्या हस्ते नागपूरजवळ जामठा इथल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवासचं भूमिपूजन झालं. राष्ट्रीय कर्करोग संस्था ही आगामी काळात देशातल्या प्रमुख कर्करोग उपचार संस्थांपैकी एक असेल असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. कामठी तालुक्यात चिचोली इथं उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या इमारतीचं भूमिपूजनही काल अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. पुढच्या वर्षी 31 मार्चपर्यंत देशातून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन केलं जाईल अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नांदेड इथं दिली. हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं. त्यानंतर झालेल्या शंखनाद जाहीर सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. भारत आपल्या सीमांच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतानं जगाला हाच स्पष्ट संदेश दिला आहे असं सांगून शहा म्हणाले,
सैकडो आतंकवादी हमारे हवाई हमले में तहस नहस हो गए. और भाई और बहनों, ऑपरेशन सिंदूर ने हमेशा के लिए पूरी दुनिया, न केवल पाकिस्तान, पूरी दुनिया में एक संदेश भेजा है कि भारत की सेना, भारत की जनता और भारत की सीमा इसके साथ छेड़खानी नहीं करते, वरना नतीजे भुगतने पड़ते हैं. और मोदी जी ने स्पष्ट कर दिया कि हमारे निर्दोष नागरिकों पर अगर कोई हमला करता है तो गोली का जवाब गोले से दिया जाएगा, उसको माकूल जवाब दिया जाएगा.
मराठवाड्यातला दुष्काळ संपण्यासाठी महाराष्ट्र शासनानं राबवलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पामुळे मराठवाड्याला आगामी 5 पाणी मिळेल असंही शहा म्हणाले. केंद्रीय मंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर असून मुंबई विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अमित शहा यांचं विशेष व्याख्यानही आज होणार आहे. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव मतदारसंघाचे भाजपाचे माजी आमदार आर टी देशमुख यांचं काल अपघातात निधन झालं. अंबाजोगाई लातूर महामार्गावर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार बीड गेवराई रस्त्यावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं. याबाबत अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे. आता बातमी आयपीएलची. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल पंजाब किंग्ज 11 संघानं मुंबई इंडियन्सचा पराभव करत क्वालिफायर 1 स्थान मिळवलं. दोन्ही संघांसाठी महत्वाच्या असलेल्या सामन्यात पंजाबनं मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड राखली. मुंबई इंडियन्सनं 20 षटकात 7 गडी गमावून 184 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पंजाब संघानं 18 षटकं 3 चेंडूंमध्ये 187 धावा केल्या. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत. राज्याच्या सर्वच भागात आजही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. संपूर्ण प्रशासनाला सतर्कतेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. येत्या वर्षभरात देशातून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन होईल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. आणि बीड जिल्ह्यातील माजी आमदार आरटी देशमुख यांचं अपघाती निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.